तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही.
तीन बड़े नेते एकत्र येणार आहेत. शरद पवार, सुशील कुमार शिंदे हे अकलूज मध्ये विजयसिंह मोहिते पाटलांच्या निवासस्थानी स्नेह भोजनासाठी एकत्र येतील. धैर्यशील मोहिते पाटलांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे. उद्या धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या 16 एप्रिलला पवारांच्या उपस्थितीमध्ये धैर्यशील मोहिते उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल करणार आहेत. या भेटीनंतर माढ्यासह बारामती सोलापूरचं राजकीय समीकरण कसं असेल याचा आढावा घेऊयात एका रिपोर्टमधून.
पवारांचा डाव भाजपला घाव. तीन बड़े नेते शिवरत्नवर एकत्र येणार. माढ्यासह सोलापूरचं समीकरण बदलणार. भाजपनं उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज धैर्यशील मोहिते पाटील उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्याआधी शरद पवारांसह सुशील कुमार शिंदे हे अकलूज इथल्या मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी भोजनासाठी येणार आहेत. दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणातील तीन मातब्बर नेते एकाच छताखाली येणार असल्यामुळं सोलापुरातल्या राजकीय घडामोडींना वेग आलाय.
उद्या बघा संध्याकाळी कोण कोण येत आहे ते. आणि सकाळी पवार साहेब येत आहेत, सुशील कुमार शिंदे साहेब येत आहेत दादांची भेट घ्यायला. माढा लोकसभा मतदारसंघातली जनता ठरवणार आहे माझं काय करायचं आहे.
धैर्यशील मोहितेंच्या शरद पवार गटातील प्रवेशाआधी मोहिते पवार शिंदेंची डिनर डिप्लोमसी म्हाडा आणि सोलापूरच्या राजकारणाची दिशा ठरवणार आहे. 2009 सुप्रिया सुळे यांना लोकसभेत पाठवण्यासाठी शरद पवार यांनी बारामती मतदारसंघ सोडून स्वतःसाठी दुसऱ्या मतदारसंघाची चाचपणी सुरू केली. त्यावेळी विजयसिंह मोहिते पाटलांनी शरद पवारांना म्हाडा मतदारसंघातून सुरक्षितपणे लोकसभेत पाठवलं होतं. आता भाजपनं धैर्यशील पाटलांना उमेदवारी नाकारल्यामुळं मोहिते पाटील घराणं नाराज आहे. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटलांच्या मदतीची परतफेड करण्याची संधी शरद पवारांकडे. 2019 निवडणुकीआधी राष्ट्रवादीतल्या अंतर्गत राजकारणामुळं मोहिते पाटलांनी शरद पवारांपासून फारकत घेतली होती. मात्र पुन्हा एकदा पवार मोहितेंचा सलोखा वाढल्यामुळं भाजपची अडचण वाढली आहे. दुसरीकडे सुशील कुमार शिंदेही सोबत असल्यामुळं सोलापूर जिल्ह्याचं राजकीय समीकरण बदलणार आहे. सोलापूर दक्षिणच्या जागेवरून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे खासदारकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. तर भाजपनं आमदार राम सातपुते यांना सोलापूर दक्षिणची उमेदवारी दिली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील कुटुंबाचं कायम एकछत्री वर्चस्व राहिलंय. यापूर्वी मोहिते पाटील हे घराणं ज्याच्या पाठीशी उभं राहिलं तोच इथला खासदार असं समीकरण प्रचलित होतं. म्हणूनच मोहिते पाटील घराण्याचा पाठिंबा मिळवून सोलापुरात प्रणिती शिंदेंचा विजय सुकर करण्याची सुशील कुमार शिंदेंची रणनीती आहे. सध्याच्या घडीला जरी मोहिते पाटलांच्या विरोधकांचं बळ वाढलं असलं तरी थेट मोहिते पाटलांविरोधात भूमिका घेणं भाजपच्याही फायद्याचं नाही.
आता ईडीचा प्रयोग भाजप करला असं वाटत नाही. आमच्या विरोधात शंभर काही करणार नाही, कारण आमच्याकडे ईडीची भीती असण्यासारखं काय नाहीच कोणाकडं, त्यामुळं आम्ही काय ईडीला भिणार नाही.
या सगळ्या राजकारणात शरद पवारांनी भाजपचीच कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय.
खरं तर महायुतीच्या माध्यमातून भाजपनं पश्चिम महाराष्ट्रातील पवारांचं राजकारण संपुष्टात आणण्याची रणनीती आखली आहे. मात्र आपण ही तेल लावलेलं मल्ल आहोत हे पुन्हा एकदा पवारांनी दाखवून दिलं आहे. माढ्यात भाजपचे उमेदवार रणजित निंबाळकर यांची लोकसभेची वाट बिकट होण्याची चिन्हं आहेत. शिवाय सोलापुरातही राम सातपुते यांच्या विरोधात तीन बडे नेते काय रणनीती आखतात याकडे जाता सर्वांचं लक्ष लागलं आहे. भारत नागने, साम टीव्ही न्यूज, माढा.
या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि रोज ऐका बिंचपॉट ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही युट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.